आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभेचं आजचं कामकाज सुरू होताच गदारोळामुळे एका मिनिटात तहकूब. कामकाज वारंवार खंडित होण्याला विरोधी पक्ष जबाबदार असल्याची किरेन रिजिजू यांची टीका. आसामच्या मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह चित्रफीत प्रसूत केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा होकार. महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता 12वीची परीक्षा आजपासून सुरू. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत नामिबियाचं नेदरलँडसमोर 157 धावांचं आव्हान. लोकसभेचं आजचं कामकाज सकाळी 11 सुरू होताच केवळ एका मिनिटात कामकाज दुपारी 12 आणि त्यानंतर दुपारी 2 तहकूब करण्यात आलं. सदनाचं कामकाज सकाळी सुरू झाल्यावर पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकसह विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच केंद्रीय पशुपालन आणि दुग्ध उत्पादन राज्यमंत्री SP सिंह यांनी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पीठासीन अधिकाऱ्यांनी अनेकदा सूचना देऊनही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज वारंवार खंडित होण्याला विरोधी पक्ष जबाबदार असल्याची टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. ते आज संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्षाला संसदेच्या प्रतिष्ठेबाबत कसलाही आदर नाही हे त्यांच्या वर्तनातून दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय सभापती ओम बिर्ला यांना भेटल्यानंतर घेण्यात येईल असं विरोधी पक्षांनी आज सांगितलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात आज सकाळी विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. काँग्रेससह डावे पक्ष, समाजवादी पक्ष, द्रमुक आदी पक्षांनी या ठरावाच्या सूचनेवर स्वाक्षरी केली आहे. सभागृहातलं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी चर्चा करण्यासाठी सभापतींनी आज विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलावलं आहे. त्यानंतर नोटीशीवर निर्णय घेतला जाईल. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करण्यास मनाई, त्याचप्रमाणे विरोधी पक्षांच्या 8 सदस्यांच्या निलंबनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा यांची एका विशिष्ट समुदायावर बंदुकीने निशाणा साधतानाची चित्रफीत प्रसूत झाल्याप्रकरणी सर्मा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या डाव्या पक्षांच्या नेत्यांच्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली आहे. भाकप आणि माकपच्या नेत्यांच्या वतीने वकील निजाम पाशा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि NV अंजारिया यांच्या पीठानं याची दखल घेतली असून ही याचिका सूचीबद्ध करण्यात येईल असं सांगितलं. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी विशिष्ट धर्मीयांविरोधात केलेल्या द्वेषपूर्ण भाषणं आणि चित्रफितीप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला नाही, या प्रकरणी न्यायालयानं हस्तक्षेप करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणात कोणालाही अडथळा निर्माण करू दिला जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या पीठानं हे स्पष्ट केलं. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे स्पष्ट केलं. ममता बॅनर्जी यांनी राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणात मोठ्या संख्येनं मतदारांची नावं वगळली जातील अशी भीती व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नवी दिल्लीत होणाऱ्या सायबर फसवणुकीला प्रतिबंध आणि त्याचं संपूर्ण जाळं उद्ध्वस्त करण्यावर आधारित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भाषण करणार आहेत. या कार्यक्रमात ते केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या नव्या सायबर गुन्हे शाखेचं उद्घाटनही करणार आहेत. याशिवाय त्यांच्या हस्ते राज्य सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या डॅशबोर्डचं उद्घाटनही होणार आहे. देशातलं सायबर फसवणुकीचं प्रमाण, प्रवृत्ती आणि बदलतं स्वरूप याबाबत जागरूकता निर्माण करणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांची नवी दिल्लीत भेट घेतली. धोरणात्मक संबंध बळकट करणं, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादन आणि पुरवठा साखळीत लवचिकता आणणं या मुद्द्यांवर दोघांनी चर्चा केली. 2026 AI इम्पॅक्ट समिटमध्ये अमेरिकेच्या सहभागाची अपेक्षा आहे असं वैष्णव यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्याआधी सुनेत्रा पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आदींसह आमदार पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळाच्या वतीनं आयोजित इयत्ता 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी एकंदर 10,664 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3,387 मुख्य केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. प्रचलित पद्धतीप्रमाणे माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या 2 विषयांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. कोणतंही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेनं विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावं अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी 12वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयानं उद्योजक अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नव्यानं समन्स बजावलं आहे. टीना अंबानी यांनी आज चौकशीसाठी उपस्थित राहणं अपेक्षित असताना त्या गैरहजर राहिल्या. टीना अंबानी यांना येत्या मंगळवारी तर अनिल अंबानी यांना येत्या शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत सांगितलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मणिपूरमधल्या उखरुल जिल्ह्यात काल सशस्त्र हल्लेखोरांनी लिटन सारेखोंग गावात घरांना आग लावली. या परिसरात याच सशस्त्र गटांनी हवेत गोळीबार केल्यानं रहिवाशांना शेजारच्या कॉंग पोकवी गावात पळून जावं लागलं. शनिवारी रात्री लिटन गावात 7 ते 8 जणांनी तांगखुल नागा समुदायाच्या एका सदस्यावर हल्ला केल्यानंतर या भागात हिंसाचार सुरू झाला होता. नवी दिल्लीत एका व्यावसायिकाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. ही घटना काल दुपारी बवाना औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात घडली. मोटरसायकलवरून आलेल्या 3 हल्लेखोरांनी आपल्या कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या व्यावसायिकाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी व्यावसायिकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या आजच्या सामन्यात नामिबियानं नेदरलँडसमोर विजयासाठी 157 धावांचं आव्हान ठेवलं आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून नामिबियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. नामिबियानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 156 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा नेदरलँड्सच्या 11 षटकात 2 बाद 90 धावा झाल्या होत्या. आजचा दुसरा सामना न्यूझीलंड आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. हा सामना दुपारी 3 वाजल्यापासून चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू होणार आहे. आजच्या दिवसाचा तिसरा सामना संध्याकाळी 7 वाजता पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या दरम्यान होणार असून हा सामना कोलंबोच्या SSC स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेचं आजचं कामकाज सुरू होताच गदारोळामुळे 1 मिनिटात तहकूब. कामकाज वारंवार खंडित होण्याला विरोधी पक्ष जबाबदार असल्याची किरेन रिजिजू यांची टीका. आसामच्या मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह चित्रफीत प्रसूत केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा होकार. महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता 12वीची परीक्षा आजपासून सुरू. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत नामिबियाचं नेदरलँडसमोर 157 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.